आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवात 30 लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी झाल्याची संयोजकांची माहिती. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात विशाखापट्टणममध्ये आज 20 षटकांचा दुसरा सामना. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल आणि 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होईल तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांच्या वापरावर आळा घालण्यासाठी मुंबईतल्या प्राप्तिकर विभागानं 24 तास सुरू राहणारा नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. निवडणूक काळात प्रचारासाठी बेहिशेबी रोकड, मौल्यवान वस्तू किंवा इतर प्रलोभनांबाबत नागरिकांनी जागरूक रहावं आणि 7738113758 या क्रमांकावर त्याविषयी माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 7738113758. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार जवळपास 12,000 जणांची नियुक्ती करण्यात येत असून महापालिकेच्या वतीनं त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचारसभांसाठी महापालिकेची मैदानं, शाळांची मैदानं, मोकळ्या जागा तसंच चौकांचा वापर करता येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनानं अटी आणि शर्तींची नियमावली आणि दरपत्रक जाहीर केलं आहे. प्रचारादरम्यान रस्ते किंवा पदपथावर खड्डे केल्यास किंवा नुकसान झाल्यास दंड आकारण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या आचारसंहितेतील सर्व कलमांचं पालन करणं बंधनकारक असेल असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. भाजपा हाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे हे महानगरपालिका निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी काल मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये आपल्या शासकीय निवासस्थानी संवाद साधला त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2017च्या तुलनेत राज्यात भाजपा नगरसेवकांची संख्या या निवडणुकीमध्ये दुपटीनं वाढल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं 2 दिवसांचं शिबिर पुण्यामध्ये यशदा इथं घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं. पुण्याजवळच्या फुरसुंगी उरळीदेवाची इथल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचं त्यांनी अभिनंदन केलं. या निकालानं सर्वांचीच जबाबदारी वाढल्याचं पवार म्हणाले. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष आणि 1,006 नगरसेवक निवडून आल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतलं हे यश महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं आहे असंही त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे. भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी ज्ञान हे शक्तिशाली माध्यम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल मुंबईमध्ये आयआयटी पवई इथं एका कार्यक्रमात बोलत होते. कोणत्याही देशाचं भविष्य असलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याचं ते म्हणाले. देशभरातल्या आयआयटी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं देशाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये मोठं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानगी दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी 2023 सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पोलिसांनी याबाबतीत एफआयआर दाखल करावा असा आदेश न्यायालयानं देण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद नसल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आल्याचं उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं म्हटलं आहे. सदनिका घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे, त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी कायम राहणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी दोषी ठरलेले कोकाटे यांना जिल्हा न्यायालयानं दिलेली शिक्षा कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती. कोकाटे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याची नवी सांस्कृतिक ओळख झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवाची रविवारी उत्साहात सांगता झाली. तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेला हा महोत्सव आता महाराष्ट्राचा महोत्सव झाला आहे अशी माहिती संयोजक राजेश पांडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या वैशिष्ट्यांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
विविध भाषांमधील पुस्तकांच्या 800 दालनं, लहान मुलांसाठी चिल्ड्रेन्स कॉर्नर, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, खवय्यांसाठी 40 अधिक स्टॉल्स आणि जवळजवळ 200 मान्यवरांनी विविध विषयांवर दिलेली व्याख्यानं, चर्चा, मुलाखती अशा भरगच्च कार्यक्रमांनी यंदाचा पुस्तक महोत्सव संस्मरणीय ठरला. महोत्सवांतर्गत झालेल्या पुणे लिटफेस्टमध्ये 122 नामवंत वक्त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह साहित्य, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रातील नामवंतांना ऐकण्याची संधी या लिटफेस्टच्या माध्यमातून पुणेकरांना मिळाली. शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात एकाच वेळी वाचन करणारे हजारो पुणेकर भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 जयंतीनिमित्त लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचप्रण संकल्पनेनुसार हजारोंच्या उपस्थितीत वसुंधरा संरक्षण साठी घेण्यात आलेली शपथ विश्वविक्रमांची नोंद महोत्सवादरम्यान करण्यात आली. महोत्सवात 498 पुस्तकांचं प्रकाशन झालं. अनेक लेखक, साहित्यिक आणि कवींसह जवळजवळ 12.5 लाख नागरिकांनी या महोत्सवाला भेट दिली आणि 30 लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केली. त्यातून 50 कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली अशी माहिती महोत्सवाचे संचालक राजेश पांडे यांनी दिली. पुढच्या वर्षी 12-20 डिसेंबर 2026 या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव होईल असं त्यांनी सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातला बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वनविभागानं अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करावा अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यातल्या जवळे कडलग इथं बिबट्याच्या हल्ल्यात दगावलेल्या सिद्धेश कडलग यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर ते काल बोलत होते. बिबट्यांची संख्या जास्त असलेल्या भागात 500 अधिक ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आल्याचं विखे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ व्हावी तसंच पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी शासनाच्या कृषी विभागानं आता जनसमर्थ हे नवीन अॅप आणि पोर्टल तयार केलं आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवर नोंदणी झालेली आहे त्यांनी जनसमर्थ अॅपवरून कर्जाची मागणी केल्यास त्या शेतकऱ्यांना तातडीनं घरबसल्या पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा दुसरा सामना आज विशाखापट्टणम इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. पुणे, नाशिक, गोंदिया, यवतमाळ इथं पारा 10 अंशांच्या खाली घसरला आहे. काल अहिल्यानगर इथं राज्यात सर्वात कमी 7.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवात 30 लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी झाल्याची संयोजकांची माहिती. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात विशाखापट्टणममध्ये आज 20 षटकांचा दुसरा सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.